सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये उन्हाच्या झळा जरा जास्तच त्रास द्यायला लागलेल्या आहेत. स्पेशली दुपारी 1 ते 3:30 to 4 वाजेपर्यंतची जी वेळ आहे, घराबाहेर निघणं म्हणजे मोठं पाप काहीतरी वाटतं. एकूणच घराबाहेर काय, ऑफिस बाहेर काय, ह्या वेळामध्ये निघावं असं कोणालाही सध्या वाटत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या लोकांना फील्ड वर्क करावं लागतं ते तर अक्षरशः बहाणे शोधतायत, नाही ना आज फोनवरच मीटिंग करून घेऊ ना, नाही तर मग मी तुम्हाला मेल पाठवतो ना इन डिटेल सर, मग त्याला तुम्ही उत्तर द्या, रिप्लाय द्या वगैरे गोष्टी घडतायत. एकूणच उन्हापासून बचाव करता कसा येईल या गोष्टीच्या प्रयत्नात सगळ्या सध्या सगळेच जण आहेत. तुमचे काय एकूण प्रयत्न चालले आहेत, कसा एकूण उन्हाळा सुरू झाला आहे तुमच्यासाठी, जरा शेअर करा. 6601935 नंबर आहे. थोड्याच वेळात एक मैं और एक तू फ्रॉम एक मैं और एक तू कडक ट्रॅक येतोय. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहू.